अध्याय 20 स्वर्ग हेवन। मी बऱ्याच दिवसापर्यंत आजारी पडले होते आणि मी त्या नरकाच्या जबड्यांमध्ये पण मला सोडून दिलं होतं प्रभूंनी। तर त्याच्यामुळं ज्यावेळेस मी पुन्हा पृथ्वीमध्ये माझा आत्मा माझ्या शरीरात आला होता त्यावेळेस मला झोपत येत नसे, मला सर्व लाईट उघडे ठेवून झोपावं लागत असे, मला प्रत्येक वेळेस बायबल जवळ लागत असे प्रत्येक क्षणोक्षणी, आणि मी ते सतत आणि सतत वाचत होते। माझा जीव एकदमच शॉक मध्ये होता, भयंकर अशी भीती मला होती, मला हे समजत होतं आणि पूर्णपणे जाणवलं होतं की हरवणं म्हणजे काय, आणि ज्यावेळेस ते नरकामध्ये जातात जीवात्मे त्यावेळेस नेमकं काय होतं त्यांच्याशी हे मी अनुभवून आले होते। येशू मला येऊन म्हणत असे, शांत हो, माझी शांती तुला असो, आणि मग त्याची शांती माझ्या पूर्ण जीवामध्ये भरत असे। परंतु काही क्षणातच मी एकदमच असं किंचाळून उठत असे आणि मी पूर्ण भीतीने वेडसरसारखं मला वाटत होत। ह्या वेळेस मला हे समजलं की मी एकटे नव्हते, येशू माझ्याबरोबर नेहमी होता। परंतु ते जरी माझ्या बुद्धीमध्ये आणि मनामध्ये होत तरी देखील पुष्कळ वेळेस मला त्याचं सान्निध्य जाणवत नव्हतं आणि मला खूप भीती वाटत होती ज्यावेळेस मी पुन्हा त्या नरकामध्ये शेवटच्या वेळेस गेले होते। इतकी भीती की येशू जरी जवळ होता तरी देखील ती भीती जात नव्हती। मी पुष्कळांना सांगण्याचा प्रयत्न केला माझ्या सर्व अनुभवांचा, परंतु ते माझा विश्वास ठेवत नव्हते। मी त्यांना भीक मागितली की कृपा करून तुम्ही तुमच्या पापांसाठी पश्चाताप करा उशीर होण्याच्या अगोदर। खूप कठीण होतं कुणाला पण विश्वास माझ्यावर ठेवणं, की ज्यावेळेस मी त्यांना सांगितलं तिथलच्या यातनांविषयी आणि जे मी भोगून आलेले तिथलच्या यातना आणि कसं येशूने मला सांगितलेले नरकाविषयी लिहिण्यासाठी प्रभूने मला खात्री दिली होती आणि त्यांनी मला सांगितलं की तो प्रभू आहे आणि तो मला रोगामधून बरं करू शकतो। आणि जरी मी विश्वास ठेवला मी पूर्णपणे बरी झाले नाही आणि पूर्ण आरोग्य मला मिळालं नाही, आणि पुन्हा असं झालं की आत्म्यामध्ये मी प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर होते आणि आम्ही उंच आकाशामध्ये होतो। येशू मला म्हटला, मला तुला हे दाखवू दे देवापाचं प्रेम आणि त्याचा चांगुलपणा आणि स्वर्गातले अनेक भाग। मला हे तुला दाखवायचं की प्रभूने जे सुंदर कार्य केलेलं आहे हे किती सुंदर आणि मनोरम आहे, आणि आमच्या समोरच आम्हाला दोन असे मोठे ग्रह जायंट प्लॅनेट्स फार सुंदर आणि फारच गौरवी तेजस्वी असे दिसले, आणि परमेश्वर स्वतः तिथं प्रकाश आहे। आणि तो देवदूत जो आम्हाला भेटला तो म्हटला की देवाचं चांगुलपणा आणि त्याची दयाळूपणा हे बघ, त्याची जी मर्सी किंवा कृपा जी आहे ती सदा सर्व काळासाठी आहे, आणि इतकं दृढ असं प्रेमाचं जाणीव आणि इतकं कोमलपणा त्या देवतांमधून मला जाणू लागलं की मला रडायला यायला लागलं। आणि मग तो पुन्हा मला म्हटला, बघ हे देवापासून शक्ती आणि त्याचे सामर्थ्य आणि त्याचं गौरव, चल मला तुला दाखवू दे ते ठिकाण जे त्याने त्याच्या लेकरांसाठी तयार केलेलं आहे। आणि लगेचच एक मोठा असं ग्रह आमच्या समोर पृथ्वीपेक्षा खूप मोठा असं मला दिसला, आणि मग पित्याचा आवाज जणू काय मी ऐकला की पिता पुत्र आणि पवित्र आत्मा हे सारे एक आहेत, पिता आणि पुत्र एक आहेत, पिता आणि पवित्र आत्मा हे एक आहेत, मी माझा पुत्र क्रूसावर मरण्यासाठी पाठवला की आवश्यकता नाही की कुणाचा नाश व्हावा। पण तो म्हटला हे सर्व काही एक आनंदित स्मित घेऊन तो म्हटला की मला तुला दाखवू दे की माझ्या लेकरांसाठी मी जी जागा बनवलेली आहे, मी त्यांच्याविषयी खूपच काळजी घेतो. आणि जसं ज्यावेळेस एखादं लेकरू हे मरण पावतं त्यावेळेस पण मला त्या आईची पण खूप काळजी असती हे सर्व तो मला सांगत होता. माझं स्वतःच लेकरू हे वेळेच्या अगोदरच मरण पावलं होतं आणि प्रभूने मला त्याचं सांत्वन माझ्याशी केलं. आणि तुम्हाला म्हटलं ज्यावेळेस पासून गर्भामध्ये जीव तयार होतो हे मला माहिती असतं. मला हे माहिती आहे की ज्यावेळेस त्या लेकरांची हत्या होते म्हणजे अबॉर्शन्स केले जातात त्यांच्या आईच्या उदरामध्ये असतानाच आणि त्यांची गरज नसते या जगाला आणि त्यांना असं फेकून देण्यात येतं आणि त्यांना हत्या करण्यात येते. मला हे देखील माहिती आहे की जे स्टील बॉर्न लेकर आहेत म्हणजे जे मरण पावतात त्या उदरामध्येच आणि असे लेकर जे असे पांगळे होऊन जन्मतात ज्या वेळेसपासून जीव तयार होत असतो म्हणजे गर्भधारणा होती त्यावेळेसपासून मग माझे देवदूत हे सर्व निरीक्षण करत असतात त्या आईचं. माझे देवदूत खाली जातात आणि त्या लेकरांना माझ्याकडे घेऊन येतात ज्यावेळेस ते मरण पावतात अशा पद्धतीत. आणि इथं माझ्याकडे एक जागा आहे प्रभूंनी सांगितलं जिथं ते वाढतात आणि इथं ते वाढतात आणि इथं ते शिक्षण घेतात आणि मग त्यांच्यावर प्रतिकारण येते. ती मी त्यांना पूर्ण असे शरीर देतो आणि जे काही त्यांचे हरवलेले जे भाग आहेत शरीराचे ते संपूर्ण त्यांना व्यवस्थितपणे त्यांना ते वाढवतो आणि मग त्यांना गौरवी शरीर मी इथं देतो. आणि आज पूर्ण या ग्रहामध्ये एक भावना होती प्रेमाची भावना आणि एकदम परफेक्ट वेल बीइंग आणि चांगलं स्वास्थ्य याची भावना होती. सगळं काही एकदमच सुंदर आणि तंतोतंत योग्य परफेक्ट परफेक्शन म्हणजे एकदमच चांगलं असं होतं. या ठिकाणामध्ये सुंदर असं हिरवं घास गवत हे वाढत होतं आणि एकदम सुंदर असे स्वच्छ पाण्याचे असे वेगवेगळे तलाव मी बघितले आणि अनेक ग्राउंड खेळण्यासाठी आणि मार्बलच्या सीट्स होत्या संगमरवरी अशा खुर्च्या होत्या आणि सुंदरसे असे पॉलिश केलेले लाकडाचे बेंच होते बसण्यासाठी आणि पुष्कळचे लेकर होते. जिथं तिथं मी बघत होते तिथं सर्व लेकर होते. सगळ्या प्रकारचे असं त्यांचं कार्य चाललं होतं आणि प्रत्येक लेकराला एक डार्क विरोध पांढरा शुभ्र एक झगा आणि सुंदरशा अशा त्या चपला सँडल्स ह्या दिल्या होत्या. त्यांचे ते झगे इतके शुभ्र होते की त्या पूर्ण ग्रहावर ते एकदम जणू काय चमकत होते आणि पूर्ण तो जो काय कलर किंवा ते प्रकाश आणि तो रंग पाहून मला हे समजलं की त्या लेकरांचे जे पांढरे शुभ्र झगे होते ते फारच सुंदर असे दिसत होते आणि त्याच्यातून सुवास निघत होता त्यांच्या कपड्यांमधून. आणि तिथलचे जे काही दरवाजे आहेत तिथं राखण करण्यासाठी देवदूत असे नियुक्त केले होते आणि सर्व लेकरांचे नावं एका पुस्तकामध्ये लिहिण्यात आले होते. मी मग बघितलं की लेकर देवाचं जे वचन आहे ते तिथं शिकत होते आणि त्यांना त्या ठिकाणामध्ये एका सोन्याच्या पुस्तकामधून गोल्डन बुक मधून म्युझिक ही शिकवली जात असे. त्यांना सुंदरस म्युझिक म्हणजे संगीत हे शिकवण्यात येत होतं. मला खूपच आश्चर्य झालं की सर्व प्रकारचे प्राणी ते येत होते आणि लेकरांपर्यंत आणि त्यांच्या शेजारी बसत होते ज्यावेळेस ते या स्वर्गदूतांच्या शाळेमध्ये होते. तिथं कुठल्याच प्रकारचं आश्रू नव्हते किंवा दुःख नव्हतं. सर्व जे काही फारच अतिशय कल्पनेच्या पलीकडे सुंदर आणि आनंदमय आणि खूपच मनाला आनंद देणारे होतं. नंतर त्या स्वर्गदूतांनी मला दुसरा एक असा ग्रह दाखवला जो एकदम चमकत होता प्रकाशामध्ये आणि त्याच्यामधून जो प्रकाश निघत होता त्याच्यामध्ये जणू काय करोडो तारे यांच्यापेक्षा जास्त प्रकाश असा चमकत होता आणि त्या ग्रहावर सर्व काही जिवंत आणि सुंदर हे होतं. आणि थोड्याच अंतरावर मला असे दोन डोंगर दिसले जे एकदम प्युअर सोन्याचे होते. आणि जवळ जाऊन बघितलं तर त्या ठिकाणामध्ये दोन सोन्याचे दरवाजे मी पाहिले आणि त्याच्यामध्ये असे डायमंड्स किंवा हिरे असे लावले होते आणि दुसरे मौल्यवान असे स्टोन्स म्हणजे खडे हे होते. ज्यावेळेस मी पृथ्वीवर होते त्यावेळेस मला हे माहिती होतं की पुष्कळ आम्ही बायबलमध्ये वाचलेलं आहेत आणि ही नवीन पृथ्वी होती आणि ही जी नगरी होती जी फारच सुंदर वैभवी माझ्यासमोर ही मी बघत होते ही ती नवीन येरुशलेम ती परमेश्वराची नगरी जी पृथ्वीवर येणार होती ती ही होती. आणि नंतर मी पुन्हा जुन्या पृथ्वीवर पुन्हा आले आणि बिफोर द फायनल फायर्स वुड पर्ज इट अँड प्युरिफाय इट फॉर गॉड्स ग्लोरियस पर्पज अँड हियर टू वॉज अ न्यू जेरुसलेम द कॅपिटल सिटी ऑफ द मिलेनियम. आणि मग मला हे जाणवलं होतं की ही ती गौरवी येरुशलेमची नगरी होती जी देवाच्या खास उद्देशाने बनवली होती. आणि मग मी पुन्हा ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस त्याच्यामधून लोक येत होते गुहांमधून बाहेर आणि सगळ्या टेकड्यांमधून आणि ह्या नगरीकडं ते वाटचाल करत होते. या ठिकाणामध्ये मी बघितलं तर येशू हा राजा होता आणि पूर्ण राष्ट्र जे होते पृथ्वीचे ते त्याला वेगळे वेगळे गिफ्ट्स आणून देत होते आणि त्यांनी त्याला त्याचं दर्शन घेतलं आणि त्याच्या ते उपासना करू लागले. मग येशूने मला हे जे दृष्टांत होता पुढं येणाऱ्या काळाचं त्याचं मला इंटरप्रिटेशन म्हणजे प्रगतीकरण असं सांगितलं की तो म्हटलं की लवकरच मी येणार आहे आणि माझ्याबरोबर घेऊन जाणार आहे माझ्या मंडळीला स्वर्गामध्ये. पहिल्यांदा जे धार्मिक आहेत जे मृत झालेले आहेत ते आणि मग नंतर जे जिवंत आहेत ते सर्व माझ्याबरोबर हवेमध्ये उचलण्यात येतील त्यांना. त्यानंतर मग ख्रिस्त विरोधी जो आहे अँटी क्राइस्ट तो पृथ्वीवर राज्य करणार आहे एका विशिष्ट समयापर्यंत. आणि मग या पृथ्वीने कधीच बघितले नाही किंवा असे कधी पुन्हा होणार नाहीत इतके महासंकटाचे समय या पृथ्वीमध्ये होणार आहेत. आणि त्यानंतर हे संपल्यावर लगेचच माझे संत हे पुन्हा माझ्याबरोबर येतील आणि सैतानाला त्या आघात कुपामध्ये बांधण्यातील 1000 वर्षाच्या साठी. त्या 1000 वर्षामध्ये मी या पृथ्वीवर येरुशलेम मधून राज्य करील आणि ज्यावेळेस एक हे मिलेनियम किंवा 1000 वर्ष संपतील मग सैतानाला काही थोडा काळ सोडण्यात येईल आणि मी त्याला हरवल किंवा त्याला पराभूत करेल माझ्या तेजामुळे आणि मग ही जुनी पृथ्वी ही नष्ट होऊन जाईल आणि मग एक नवीन पृथ्वी आणि एक नवीन येरुशलेम हे येणार आहे आणि मग त्या ठिकाणामध्ये मी युगानुयुग राज्य करणार आहे.